प्रश्न क्रमांक 3, धर्म म्हणजे संध्या, पूजा, जानवे, शेंडी, जपजाप्य, दान, व्रते, उपवास, मंदिरात जाणे, यात्रा करणे असा मर्यादित अर्थ घेतला जातो, तो योग्य आहे काय?
नाही, हे सर्व अगदी स्थूल आणि बाह्य असे आचार आहेत. धर्माचा मुख्य संबंध अंतरंगाशी आहे. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नसो, असे एक वचन प्रसिद्ध आहे. वचन कोणाचं हे निश्चित आठवत नाही, पण त्या कुणा थोर संताचे हे बोल मार्मिक आहेत यात मात्र शंका नाही. या माळेच्या प्रतीकात वर विचारलेल्या प्रश्नातील बहुतेक सर्व गोष्टी आल्या. देवाला जातो किंवा नाही हा भाग महत्त्वाचा नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले श्री सावतेबुवा पांडुरंगाचे श्रेष्ठ भक्त म्हणून प्रसिद्ध असतानाही 12 कोसावरील पंढरपूरला वारीसाठी येत नसत. हिंदू समाजामध्ये काशीयात्रेला जाणे हे फार पावन आणि श्रेष्ठ मानले जाते. तरी माझी अनाथाची काशी विठोबाच्या पायापाशी असे एक संतवचन आहेच. आता काशीला न जाणारा आणि केवळ विठोबाचे दर्शन घेणारा जो, त्याला हिंदू म्हणावं का नाही? कोणतीही तीर्थयात्रा न घडलेले काही दीनदरिद्री लोक हिंदुस्थानच्या खेड्यापेड्यातून आहेतच. मीराबाई कधी पंढरपूरला आल्याचा उल्लेख नाही, तरीही महाराष्ट्रीय संतांनी आपल्या भावंडांच्या यादीत मीराबाईचा उल्लेख केला आहे. जानवं हे ब्राह्मणाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. क्षत्रिय वैश्य हे त्यापासून बहुधा दुरावलेले आहेत. म्हणजे जानवे नसलेल्या हिंदूंची बहुसंख्या कितीतरी मोठी आहे. तेव्हा एक विशिष्ट चिन्ह धारण केलेले नसलं तरी हिंदुत्व असू शकतं. आता दुसरी ही एक गोष्ट या प्रश्नाच्या उलट रीतीने लक्षात घेतली पाहिजे. ज्याला समाजात वावरायचं आहे त्याला त्या समाजाचा संबंध व्यक्त करण्यासाठी काहीतरी बाह्य चिन्ह प्रतीक स्वीकारणं सोयीचं असतं की नाही? प्रतीक म्हणून काहीही स्वीकारायचं नाही असं कटाक्षानं ठरवलं तर समाज संघटन उभं राहू शकतं का? जेव्हा मला विशिष्ट समाजाचे, संस्कृतीचं, सभ्यतेचं किंवा पंथाचं, पक्षाचं प्रतिनिधित्व व्यक्त करायचं असतं त्यावेळी काही चिन्ह बाह्य लाक्षणिक प्रतीक स्वीकारल्या वाचून चालत नाही. हा अनुभव सार्वत्रिक आहे. या स्वीकारलेल्या चिन्हाचा व प्रतीकाचा माझ्या आंतरिक योग्यतेशी, बुद्धिमत्तेशी, कर्तृत्वाशी काहीही संबंध नसतो. फॅशन म्हणून ज्या गोष्टी अनेक प्रचारात आहेत त्याची व्यावहारिक उपयुक्तता सिद्ध करता येते का? अशा अनेक गोष्टी मनुष्य करीत असतो की नाही? अशा परिस्थितीत ज्यांना धार्मिक म्हणून घेण्यात भूषण वाटतं, धर्माविषयी ज्यांना श्रद्धा आणि भक्ती आहे, त्यांनी संध्या, पूजा, देवदर्शन, यात्रा अशा गोष्टी केल्या, गंध लावलं, शेंडी ठेवली तर काही बिघडलं असं का म्हणावं? एखाद्या ठिकाणी प्रवेशाकरता विशिष्ट वेशभूषा आवश्यक मानली जाते. ती तशी नसेल तर प्रवेश मिळत नाही. लोकसत्ता मानणाऱ्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या काळात हे खपवून घेतलं जातं तर धार्मिकांनी विशिष्ट चिन्हाचा आग्रह धरला तर ते तेवढं अक्षम्य का मानावं? प्रत्येक पक्षाचा, पंथाचा, संप्रदायाचा, देशाचा व राष्ट्राचा एक ध्वज असतो. त्या ध्वजाचा विशिष्ट आकार व रंग असतो, त्यावर काहीतरी चिन्ह असतं. आता या ध्वजाचा, त्या रंगाचा वा चिन्हाचा पंथपक्षाच्या तत्वज्ञानाशी व राष्ट्राच्या इतिहास भूगोलाशी प्रत्यक्ष असा काय संबंध असतो? पण त्या पंथपक्षाचे मत स्वीकारून मी त्याचा सदस्य झालो वा देशाचे नागरिकत्व स्वीकारलं की त्या ध्वजाला मान देणे अपरिहार्य होतं की नाही? विशिष्ट विशिष्ट प्रसंगाने ध्वज उभारणे वा ध्वजवंदन करणे हे कर्मकांड आचरावे लागतं की नाही? शिबिरातल्या स्वयंसेवकाला वा सेनेतल्या सैनिकाला गणवेश आणि पदके धारण करावी लागतातच ना? मग धर्माशी संबंधित मानल्या गेलेल्या चिन्हांनाच तेवढे उपेक्षणीय का मानावं? कोणतेही चिन्ह, प्रतीक, रंग, आकार मी कोणत्याही संदर्भात कधीही मानणार नाही, आवश्यक समजणार नाही असं म्हणणं निपत का? निभत नसेल तर काहीतरी चिन्ह असणे आवश्यक आहे हे मान्य केलंच पाहिजे. मी असे म्हणतो याला एक महत्त्वाचं कारण आहे. ज्यावेळी एखादी गोष्ट पुष्कळ मोठ्या समाजामध्ये कोणत्याही विवेचना वाचून सहज पटावी, ध्यानात राहावी, प्रेरणादायक व्हावी असं वाटत असेल तर एक चिन्ह, एक प्रतीक निर्माण करावंच लागतं. मागच्या महायुद्धाच्या वेळी एक प्रचार पद्धती या दृष्टीने लक्षात घेण्यासारखी आहे. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजी अक्षरामधील व्ही हे एक विजयाचे प्रतीक म्हणून स्वीकारलेले चिन्ह होते. व्ही फॉर व्हिक्टरी. इंग्लंडचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल निरनिराळ्या निमित्ताने व्याख्याने दे, भाषण करी, तेव्हा अंगठ्याजवळची दोन बोटे फाकून हात पुढे करून काही क्षण उभा राहत असे. व्ही आकाराची बोटे फाकली म्हणजे त्यातून तोफांचे गोळे उडतात का? त्यामुळे रणगाडा अडतो का? अग्निगोलांचा वर्षाव करणारे विमान त्यामुळे कोसळविता येते का? हे केवळ एक चिन्ह आणि प्रतीक एवढेच होते ना, पण हे प्रतीक युद्ध सुरू होऊन संपेपर्यंत इंग्रजी साम्राज्याने सर्व लोकांसमोर एखाद्या देवतेसारखे नाचवले. या प्रतीकाला काही अर्थ नसता, त्याचा काही उपयोग नसता, तर त्याकरता व्यर्थ श्रम आणवा खर्च इंग्रजांसारख्या धूर्तांनी केला असता का? जेव्हा मोठा समाज दीर्घकालपर्यंत विशेष स्पष्टीकरणावाचून एकत्र राखायचा असतो, त्याला काही विशिष्ट तत्त्वज्ञानाची वा कार्याची सातत्याने प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा असते, तेव्हा चिन्ह किंवा प्रतीक ही गोष्ट स्वीकारावीच लागते. त्या वाचून अल्पकाळात समाजाला विशिष्ट कार्यासाठी उन्मुख करता येत नाही. आरोग्याची सेवा करणाऱ्या रेडक्रॉस संस्थेचे तांबडे अधिक चिन्ह हे प्रतीक होते, त्यामुळे त्या संस्थेचे कार्य डोळ्यापुढे लगेच उभे राहते. योगक्षेमम वहाम्यहम या फसव्या घोषवाक्यासह आयुर्विमाने दोन हाताच्या उभ्या उंजळीची चित्रे प्रकट केली आहेत. लाल त्रिकोण हे सुद्धा कुटुंब नियोजनाकरता शासनाने स्वीकारलेले एक चिन्हच आहे. धर्माला अफूची गोळी म्हणवणारे नास्तिक साम्यवादीसुद्धा आपल्या ध्वजावर हातोडा कोयत्याचे चिन्ह भूषण म्हणून मिरवतात ही गोष्ट आश्चर्याची आहे का नाही? आता विज्ञानाच्या अत्यंत प्रगत अवस्थेत हातोडा कोयत्यासारखे अडाणी काळातले मागासलेले हत्यार चिन्ह किंवा प्रतीक म्हणून का स्वीकारलं? हा मागासलेला बुरसट सनातनीपणा नाही का? तरी त्याचा उपयोग सन्मानाने चालूच आहे ना? त्या सर्वांवर ताण म्हणजे या तथाकथित नास्तिकांनी त्यांच्या क्रांतीचा प्रणेता जो लेनिन त्याचे मढे अद्याप जपून ठेवले आहे आणि त्याच्या दर्शनाला मधूनमधून यात्रा लोटते. परदेशी प्रवासी आणि राजकारणी त्या शवपेटीवर फुले व पुष्पचक्रे वाहतात आणि या प्रसंगाचे छायाचित्रण देशादेशातून प्रदर्शित केले जाते. आता इथे दर्शन शब्द वापरावा की नाही हे मला निश्चित सांगता येणार नाही, पण आहे ही मात्र वस्तुस्थिती आहे. चिन्ह अथवा प्रतीक हे जर नाकारायचं ठरवलं तर एकदा ते सगळीकडेच खरोखरीच नाकारल्यापासून त्यातील अडचणी आपल्या लक्षात येणार नाहीत. काही प्रतीके स्वीकारायची आणि दुसऱ्याची तशीच नाकारायची याला काही बौद्धिक प्रामाणिकपणा म्हणता येणार नाही. चिन्ह किंवा प्रतीक ज्याचे प्रतिनिधी आहे हे तत्त्व एकदा मान्य केलं की त्या चिन्हाची व प्रतीकाची हेळसांड करणे योग्य नसते. मध्यंतरी काही दिवस चित्रपट संपला की शेवटी पडद्यावर डौलाने फडफडणाऱ्या राष्ट्रध्वजाचे चित्र येत असे आणि राष्ट्रगीत आरंभत असे, त्यावेळी सर्वसामान्य सर्वसभ्य माणसे उठून शांतपणे उभी राहत, पण काही हुच्च व्यक्ती न थांबता सरळ चालू लागत. अशांच्या विषयी आपल्यामध्ये एक प्रकारची तिरस्काराची भावना उत्पन्न होत असे. त्या व्यक्तीने असा कोणता अपराध केलेला असतो? प्रत्यक्षात त्याच्या हातून काहीही देशद्रोह घडलेला नसतो. त्याने त्या प्रतीकाला योग्य तो मान दिला नाही इतकंच, पण ते आपल्याला आवडत नाही, आपल्याला आणि शासकीय निर्बंधाला ते चालत नाही. या सर्व घटनेचा अर्थ असा आहे की एक गोष्ट तत्व म्हणून पत्करली की त्याची सूचक चिन्हे वा प्रतीके त्यांना मान देणं हे तत्व स्वीकारणाऱ्याचे कर्तव्य ठरते. तत्वे पालटली की चिन्हे प्रतीके पालटू शकतात. अगदी क्वचित तत्व तेच राहून प्रतीक वेगळे मानले जाते, पण हे सर्व त्या त्या गटातील सर्वांनी मिळून करावयास पाहिजे. केवळ एखाद्या व्यक्तीला वाटतं म्हणून असा पालट योग्य ठरणार नाही. उद्या आपण एखाद्या प्रतीकासंबंधी हे नको दुसरे ठरवू असे म्हणायचं ठरवलं तर चालू शकेल, पण मग त्यासाठी पहिले का टाकावे आणि दुसरे का स्वीकारावे हे पटवून द्यावे लागेल आणि तो वादविवादाचा विषय होईल.
या वादविवादातून जे निर्माण होईल ते सगळे बौद्धिकच असेल असं नाही,
त्यात भावनात्मकता येईल आणि ती उग्ररूपही धारण करू शकेल, त्यामुळे हिंसा संघर्ष वाढत जाईल. आपल्या देशाने हा अनुभव घेतला आहे, सध्या घेतही आहे. या कारणाकरता मी आपल्याला आवर्जून सांगणार आहे की प्रतीक म्हणजे धर्म नव्हे, पण ही प्रतीके ज्या आचार विचारांची द्योतक आहेत तो आचार विचार मात्र धर्मावर अधिष्ठित असतो, म्हणून ते सर्व येथपासून तेथपर्यंत जसंच्या तसं सुसंगत असतं. उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगतो. ब्राह्मणांपैकी पुष्कळांच्या गळ्यात अजून टिकून राहिलेल्या जानव्याचा एक प्रतीक म्हणून विचार करण्यासारखा आहे. जानव्यात तीन पदर असतात आणि प्रत्येक पदर तीन तीन सुतांचा झालेला असतो. असे हे जानवे एकूण 9 पदरी असते. म्हणून जानवे हे गीतेच्या 18व्या अध्यायात उल्लेखलेल्या ब्राह्मणाच्या स्वाभाविक अशा 9 गुणांचे प्रतीक मानणे योग्य आहे. शमोदमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. अध्याय 18 श्लोक 42. आता हे कोणी फारसं लक्षात घेतलेलं नाही, ते केवळ बाह्य कर्मकांड झालंय खरं, पण हा दोष त्या व्यक्तीचा आहे. जानवे धारण करणाऱ्यापैकी निदान निम्म्या लोकांनी जरी जानवं कशाचं प्रतीक आहे हे लक्षात ठेवलं असतं तरी आपल्या देशाचा इतिहास काही वेगळा झाला असता असे मला निश्चितपणे वाटते. प्रतीकेही आवश्यक आणि अपरिहार्य खरीच, पण ती केवळ बाह्य कर्मकांडात परिणत होणार नाहीत अशी दक्षता घेतलीच पाहिजे. प्रतीकांचा अर्थ अंतःकरणात जागृत राहिला पाहिजे व तदनुकूल कृती बहुसंख्यांकाच्या कडून घडत राहिली पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. यात दुमत असण्याचं काही कारण नाही.